विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरात श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून आतापर्यंत श्वसन विकारासह फ्लूचे 41,000 जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल अतिसाराचे सर्वाधिक 9,000 रुग्ण आढळले आहेत. शहरातील वाढती वाहतूक, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि कचरा जाळण्याचं वाढतं प्रमाण यामुळे हवेची स्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. सर्व शासकीय दवाखान्यात तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत, त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पुणे महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी केलं आहे. माध्यमकर्मींनी चोखपणे त्यांचं काम केलं नाही तर त्यांची गरजच उरणार नाही असं स्पष्ट मत ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी आज सातारा साहित्य संमेलनात एका विशेष मुलाखतीत व्यक्त केलं. कुबेर म्हणाले की आज प्रसारमाध्यमांना उत्तरदायित्व उरलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. काही वृत्तपत्रांचे मालक विशिष्ट बाजू घेऊन पत्रकारिता करतात, परंतु त्यामुळे समग्र माध्यमांवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला जातो, त्यातून पत्रकारिता सरसकट बदनाम होत राहते. वस्तुतः शरणता न दाखवणं हे माध्यमांचं प्रमुख कर्तव्य आहे. आपण समाज म्हणून गुणवत्तेला मान द्यायला शिकलो नाही. सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली आहे. हे महाराष्ट्रासाठी जास्त धोकादायक आहे. सामाजिक संवेदना आणि आकलनाच्या मर्यादा दिसतात. आजही मोठा वाचक वर्ग पुलंच्या पुढे गेलेला नाही. माध्यमांनी निवडक वर्गाला प्राधान्य दिलं आहे. भूमिका न घेणं हे सडू लागलेल्या समाजाचं लक्षण आहे असं विचार कुबेर यांनी व्यक्त केले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना प्रचार कार्यासाठी महापालिकेकडून निवडणूक कक्षाची परवानगी घेणं आवश्यक आहे. या एक खिडकी परवानगी कक्षाचं उद्घाटन आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते झालं. या कक्षाद्वारे प्रचार फेरी आणि सभा मिरवणूक तसंच विविध परवानगी प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. पुण्यासह विविध महापालिकांवर भरमसाठ पैसे देऊन आणि गैरमार्गानं काही उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. अशा उमेदवारांची निवड रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आम आदमी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभास कुलपती म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ विजय भटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ नितीन करमळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचं 127वा वर्धापन दिन शाळेत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नवीन मराठी शाळा आणि रानडे बालक मंदिराचे कर्मचारी, विद्यार्थी, अनेक शाळांचे आजी माजी मुख्याध्यापक उपस्थित होते. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज विविध राज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. हिरवी मिरची आणि तोतापुरी कैरीतील दरवाढ वगळता सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. बोरांचा हंगाम सुरू असून मागणी देखील वाढल्यानं त्यांच्या भावात वाढ झाली तर डाळिंब आणि मोसंबी देखील महागले आहेत. फुल बाजारातील मंदी या आठवड्यात देखील कायम आहे. आवक जेमतेम असली तरी बहुतांश फुलांच्या भावात 20-30% घसरण झाली आहे. श्री देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीनं परमपूज्य श्री गंगाधर स्वामी यांच्या 19व्या समाधी सोहळ्यानिमित्त देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच गौकथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा 8-14 जानेवारी या कालावधीत होणार आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या सप्ताहात गौसेवा करणाऱ्या संस्था आणि गोरक्षकांचा सन्मान तसंच देशी गायींच्या विविध प्रजातींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. राज्यातील एकल मातांच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा देण्याच्या अनुषंगानं प्राथमिक शिक्षण संचालनालयानं प्रथमच एकल मातांच्या मुलांचं सर्वेक्षणाचं काम पूर्ण केलं आहे. त्यानुसार राज्यात एकल मातांची 2,23,000 जास्त मुलं 1 ते 12 इयत्तांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यात सर्वाधिक 14,367 मुलं नाशिक जिल्ह्यातील आहेत. एकल मातांच्या 1 ते 12 पर्यंतच्या मुलामुलींची संख्या संकलित करून शासनाला सादर करायची असल्यानं एकल मातांच्या मुलांचं सर्वेक्षण करून जिल्हानिहाय आकडेवारी सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या. पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा काल पार पडला. माजी विद्यार्थी हे शाळेची संपत्ती असतात असं प्रतिपादन शाला समिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी यावेळी केलं. मुख्याध्यापिका वासंती बनकर, अपर्णा साने, प्रसाद लागू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.
Thank you.